नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. काही ठिकाणचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं गोंधळातच मतमोजणीला सुरुवात झाली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. यात माजी महापौर विकास जैन यांना मार बसला. या गोंधळाबद्दल पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट यांनी निषेध नोंदवला. तसंच संजय शिरसाट यांनी लाठीमारामध्ये जखमी झालेल्यांसह छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. दरम्यान पहिल्या फेरीअखेर भारतीय जनता पक्ष 12, शिवसेना 6, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 5, MIM 5, काँग्रेस 3, राष्ट्रवादी काँग्रेस 1 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे. लातूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी बहुमताकडे वाटचाल करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 69 जागांपैकी हाती आलेल्या निकालापैकी 29 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे. 12 जागांवर भाजप आणि वंचित बहुजन आघाडीनं सर्व 5 जागांवर विजय मिळवला. जालना महापालिकेत आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपनं 20, काँग्रेस 3, शिवसेनेनं 1 तर 1 जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली आहे. प्रभाग 1 आणि 5 मध्ये भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले. परभणीमध्ये भाजप 11, शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 5, काँग्रेस 9 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 15 जागांवर आघाडीवर आहे. तर नांदेड वाघाळा महानगरपालिकेत महायुती आघाडीवर आणि त्यापाठोपाठ काँग्रेसनं आघाडी घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यात पनवेल महापालिकेतल्या 78 जागांपैकी 22 जागांचे निकाल हाती आले असून 17 जागांवर भाजप, काँग्रेस 1, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 1 आणि शेतकरी कामगार पक्षाने 3 जागांवर विजय मिळवला आहे. मुंबईत दहिसर इथल्या प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपचे उमेदवार तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या. पुण्यात प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी झाला. धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले. मालेगाव महापालिकेत प्रभाग क्रमांक 17 मध्ये इस्लाम पक्षाला मोठा विजय मिळाला. या प्रभागात पक्षाचे 4 उमेदवार निवडून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपचे 8, काँग्रेसचे 3, शिवसेना 1 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी झाला. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 1625 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली. या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदांच्या आणि त्या जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार आहेत. 21 जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरता येणार असून 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. देशातल्या नवउद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या स्टार्टअप इंडिया या उपक्रमाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम होत आहे. 16 जानेवारी 2016 रोजी पंतप्रधान मोदी यांनी या उपक्रमाचा प्रारंभ केला होता. नवोन्मेषाला चालना, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि गुंतवणूक आधारित विकास हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आजपर्यंत भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्सना मान्यता मिळाली आहे. 2014 नंतर 1.5 लाखांपेक्षा जास्त नवीन उपक्रम सुरू झाले. सुमारे 17.5 लाख रोजगार निर्मिती झाली असून भारत जगातील 3rd क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था ठरला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं हज यात्रेकरूंना नियमांची पूर्तता करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यावर्षी यात्रेकरूंसाठी ही निवड अंतिम असून यानंतर कुठल्याही परिस्थितीत ती पुन्हा वाढवली जाणार नाही असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. वाढवलेल्या मुदतीत यात्रेकरूंनी आपल्या प्रवासासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी, आपली पारपत्र भारतीय हज समितीकडे किंवा संबंधित यात्रा आयोजकांकडे दाखल करावी असे निर्देशही मंत्रालयानं दिले आहेत. नांदेड इथं येत्या 24 आणि 25 जानेवारीला होणाऱ्या हिंद दी चादर या श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या हौतात्म्य दिनानिमित्त राज्य शासनाच्या शिक्षण विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. यासोबतच शाळांच्या नित्य परिपाठात श्री गुरु तेग बहादूर यांच्या शौर्यावर आधारित गीतांचं गायन तसंच जीवनपट दाखवण्यात येणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10